Oye, qué curioso, amigo. Chiquitán, Chiquitán, estoy tratando de recomendar a ellos y vas mejor en la visión de la cámara de Vikranta Deshmukh, a la cervanta Hardik Swagat Karto. Adha Karekram, Vaivar se Panchis, que pues que ya voy a votar que les adha Sadar Karana Rahi. Karekram ha hecho su lugar para hacer en el hoy. Sadhbhakta Ketki Kondhakar, Sri Shankaracharya Virachit Ganesh Vandana Sadar Karto. श्रीराम 25 ते 35 परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही दृष्टीनं हा वयोगट खूप महत्वाचा मानला जातो. अतिशय व्यस्त आणि व्यग्र असा खरा तर हा कालखंड. या वयोगटातले साधक आपापल्या नोकरीधंद्याच्या ठिकाणी फिरावू लागलेले असतात. करिअरच्या सुरुवातीचा जो एक स्ट्रगलचा किंवा संघर्षाचा काळ असतो तो आता मागं पडलेला असतो आणि आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आता चांगला जम बसायला लागलेला असतो. त्याच्याच बरोबरीनं अनेक वाढत्या जबाबदाऱ्या या अंगावरून पडलेल्या असतात. व्यावसायिक उत्कर्षाच्या अनेक संधी आता खुणावू लागलेल्या असतात. बाहेर वावरत असताना वाढत्या लोकव्यवहारामुळे जगाचे मानवी प्रवृत्तींचे असे अनेकविध अनुभव सतत येत असतात. या वयोगटातील काही साधकांनी आपल्या रूढ प्रपंचाला सुरुवात केलेली असते तर काही आता ते सुरू करण्याच्या उंबरठ्यावर असते. विवाह, अपत्य प्राप्ती, वाट्या चाललेल्या अनेक नवीन सांसारिक जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळे वेळेचं गणित सांभाळण्याची एक कसरत अशी रोजच करावी लागते. तर दुसरीकडे परमात्मा प्राप्तीचं जे आपण ध्येय अगदी तरुणपणे आपल्या मनाशी ठरवलेलं होतं त्या दिशेने पावलं टाकत राहण्याचा उपक्रम सुद्धा जारी असतो. केंद्र, श्रवण, सद्गुरु सहवास, वैयक्तिक साधना हे सगळं जमवण्याचा प्रयत्न कसोशीनं चालू असतो. मार्गात येणाऱ्या आणि येऊ शकणाऱ्या अशा अनेक व्यवधानांना तोंड देण्यासाठी साधकाचं सांगाती बनून आपल्या कामी येतात ते संतांचे उपकारक शब्द. संत सद्गुरु मोठ्या कृपाळूपणे प्रेमळपणे शिष्यांच्या हितासाठी आणि त्यांचा प्रवास सुगम होण्यासाठी सतत मार्गदर्शन करत असतात. आपलं भाग्य असं थोरे की परमार्थाच्या पाऊलखुणा दाखवणारा आणि त्यातील अडथळ्यांवर मात करण्याचे युक्त शिकवणारा आपल्या सद्गुरूंचा बहुमोल उपदेश आता आपल्याकडे ग्रंथ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. आत्मबोधाच्या वाटा या नावानं तो आपले संग्रह देखील आहे. परमपूज्य स्वामीजींनी 2009 सालच्या चातुर्मासात नागपूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये जे अनमोल विचारधन मांडलं होतं ते संकलन करून मंडळांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. सर्वसामान्य वाचकांसाठी या पुस्तकामागची या लेखनमागची भूमिका विशद करताना स्वामीजी म्हणतात, आपल्याला भौतिक व पारमार्थिक जीवन एकाच वेळी जगण्याची संपूर्ण शक्यता आहे. एक जीवन जगत असतानाच दुसऱ्या जीवनाचा लाभ घेता येतो. परमार्थ करताना प्रापंचिक जीवन सोडून द्यायला संत मुळीच सांगत नाहीत. जीवनाच्या संपन्नतेकरता पारमार्थिक विचारांची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि या लेखमालेमुळे इतका विचार ठसला तरी देखील पुरे आहे असं मला वाटतं. साधकांकरता मात्र यापेक्षा कितीतरी अधिक मौलिक गोष्टी या ग्रंथांमध्ये स्वामीजींनी ठिकठिकाणी सांगितलेल्या आहेत. दैनंदिन जीवन बोधामध्ये जगण्याची कला, साधनेचे अनेक पैलू, संतांचे विचार, परमार्थातील विविध सिद्धांत आणि प्रमेय, सद्गुरु कृपा, सद्गुरु शरणता आणि आत्मबोधाच्या वाटेवर साधकांनी संसारामध्ये असतानाच टाकायची छोटी छोटी पण निश्चयात्मक पावलं या सगळ्यांचा परामर्श स्वामीजींनी या लेखमालेच्या रूपाने घेतलेला दिसतो. आज आपण या उपयुक्त ग्रंथांवर आधारित एक छोटासा परिसंवाद ऐकणार आहोत. प्रपंच, व्यवहार आणि वैयक्तिक साधना या तीनही पातळ्यांवर 25 ते 35 या वयोगटातील साधकांना कसा अभ्यास करता येईल याबद्दलचं चिंतन आपल्यातलेच काही युवा साधक करणार आहेत. आपल्या केंद्राच्या शिकवणुकीचा एक सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख गाभा आहे तो म्हणजे वैयक्तिक साधना. जीवनाच्या परिघावर काहीही घडामोडी घडत असोत ते चालू असताना साधकाने आपली वैयक्तिक साधना कशी जपावी या विषयावर आपले विचार मांडेल सद्भक्त अमरेश देशपांडे. एक उत्तम साधक असलेला अमरेश हा कॉग्निझंट या आयटी कंपनीमध्ये कार्यरत असून केंद्राच्या सर्व कामांमध्ये मोठ्या निष्ठेने आणि उत्साहाने ते सहभागी होत असतो. आता ऐकूया काय म्हणतोय अमरेश. आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथात निरनिराळ्या विषयांवर स्वामीजींनी जे साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यावर आधारित छोटे आणि खूपच मार्गदर्शक असे लेख आहेत. सद्भक्त विक्रांत जसं म्हणाला तसं प्रथम साधनेच्या अंगाने आपण या ग्रंथावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. शरणागतीचा अभ्यास आपण ह्या महिन्यात करतो आहोत. शरीरानी मनानी आणि जीवभावानी सद्गुरूंना भगवंताला कसे शरण जायचे याचा नेमका मार्ग आपल्याला संतांच्या चरित्रात सापडतो. आपल्या सद्गुरूंसाठी आपला देह ते कसा ओवाळून टाकतात हे त्यांच्या चरित्रातून लक्षात येतं. समर्थ म्हणतात, आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळून दूर सांडू. अंबुराव महाराज, भाऊसाहेब महाराज केतकर या संतांची चरित्रे म्हणजे शरणागतीची झळझळीत ज्वाळा आहे आणि या ज्वाळेचे इंधन किंवा प्राणवायू म्हणजे काय असेल तर ते म्हणजे प्रेम असं लक्षात येतं. सद्गुरूंवर आणि त्यांनी सांगितलेल्या साधनेवर अत्यंतिक प्रेम. या प्रेमातून जी शरणागती आली त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन उजळून गेलं. आपल्याही जीवनात या शरणागतीचा थोडाफार अभ्यास चालू होतो जेव्हा सद्गुरु आपल्या जीवनात प्रवेश करतात. कारण आपले जीवन हे अपूर्ण आहे, अस्वस्थ आहे असं जाणवत असतं पण नेमकी काय अपूर्णता आहे हेही कळत नसतं. असे जीवन सुस्थिर पूर्ण होण्यासाठी एका समर्थ अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता जाणवते आणि अशा वेळेस जेव्हा सद्गुरु समोर येतात तेव्हा त्यांच्या सहवासात अनेक प्रश्न सहज सुटून जातात. त्यांचं प्रेम, बोलणं, विचार करणं सगळंच आवडू लागतं.
अशा सद्गुरु सहवासाचे महत्व सांगताना आणि त्यात शिष्याने कसे राहावे याविषयी सांगताना स्वामी मकरंदनाथ एका लेखात म्हणतात, संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ। अशा सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास मिळणं, त्यांची सेवा करायला मिळणं हे साधकाच्या दृष्टीने परम भाग्य असते। सद्गुरूंचा सहवास हा शिष्याला देह मनबुद्धीच्या पातळीवरून मिळत असतो। बऱ्याच वेळा प्रथम त्यांच्या देहाच्या आकर्षणाने शिष्य सत्संग साधतो आणि सद्गुरु तर सांगतात की मी फक्त देहापुरता मर्यादित नाही। सद्गुरु सर्वांवर निरपेक्ष प्रेम करतात, त्या प्रेमामुळे शिष्य त्यांच्या ठिकाणी स्थिर होतो। त्या सत्संगतीमध्ये साधकाने कसे सावध राहायला पाहिजे याविषयी पुढे स्वामीजी म्हणतात, सद्गुरूंच्या सहवासाला देहाची मर्यादा असते, त्यामुळे जेव्हा तो मिळेल मग तो अल्पकाळ का असेना, तेव्हा साधकाने अतिशय तरल आणि सजग अंतकरणाने त्याचा लाभ घ्यावा। साधक हा किती वेळ सद्गुरूंच्या सहवासात होता यापेक्षा तो किती सावध होता हे अधिक महत्वाचे आहे। सद्गुरूंचे खरे सानिध्य ते करीत असलेल्या बोधात असते, त्यांनी सांगितलेल्या साधनेत असते, तेथेच त्यांची खरी भेट होते, असं स्वामीजींनी सद्गुरु सहवास या लेखात म्हटले आहे। भाऊसाहेब महाराज केतकर जेव्हा गोंदवलेकर महाराजांकडे आले तेव्हा जणू ते महाराजांच्या प्रेमातच पडले होते। श्री महाराजांशिवाय त्यांना एक क्षणभरही चैन पडत नसे। श्री महाराज हेच देव आहेत अशी त्यांची खात्री झाली होती। दिवसातून अनेकदा काम करत असताना मधूनच त्या चैतन्यमूर्ती प्रेममूर्ती महाराजांचे दर्शन घेत आणि मग परत कामाला लागत। विवेकानंदांचे रामकृष्णांवरील प्रेम असेच होते। कधी कधी रामकृष्ण विवेकानंदांकडे अनेक दिवस पाहत देखील नसत, तरीही ते जात। तेव्हा रामकृष्ण म्हणत की मी तुझ्याकडे पाहत नाही, तुझ्याशी बोलत नाही, तरी इथं काय येतोस? तेव्हा विवेकानंद म्हणाले की तुम्ही माझ्याकडे पाहावं, तुम्ही माझ्याशी बोलावं म्हणून मी इथं येत नाही, तर मी तुम्हाला पाहिला, तुम्ही जे सांगता ते ऐकायला येतो। मग भले ते सांगतील ते स्वतःच्या बुद्धीला पटेल किंवा नाही पटणार, ते जे निर्णय घेतील ते माझ्या प्रकृतीला बरोबर किंवा चूक वाटतील, पण एकदा स्वामीजींवर माझं प्रेम आहे आणि मी त्यांचा आहे असं झाल्यावर सगळे प्रश्नच सुटतात। शरणागत होण्यासाठी म्हणजे स्वतःचे अस्तित्व संपवण्यासाठी जे धैर्य लागतं ते त्यांच्या प्रेमाने सहज प्राप्त होतं। स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या साधना काळात हा अभ्यास केला। ते सांगतात की दिवसभर सर्व कर्तव्य कर्म करत असताना की स्वामीजींचा अनुग्रहित आहे असा भाव हृदयात असत, मग जे काय व्यवहारातले व्यक्तिगत जीवनातले निर्णय घेतले जातील तेव्हा मी स्वामीजींचा आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे अशी जर जाणीव असेल तर स्वामीजींना अपेक्षित असेच निर्णय घेतले जातील। ज्या सद्गुरु शिष्याच्या प्रेमातून ही सहज शरणागतता येते त्या प्रेमाचं वर्णन स्वामीजींनी एका लेखात केलं आहे। स्वामीजी म्हणतात, सद्गुरु शिष्याला साधने स्थिर ठेवतात, शिष्याला कळो वा न कळो या माऊलीच्या कृपेचा प्रेमाचा अखंड वर्षाव शिष्यावर होत असतो। सद्गुरूंच्या निरहेतुक विशुद्ध प्रेमामुळे शिष्याच्या अंतःकरणात हळूहळू बदल घडायला सुरुवात होते। जशी लेकराला आई ही कायम स्मरणात असते त्याप्रमाणे शिष्याला देखील सद्गुरू हे सारसर्वस्व असतात। भक्ताच्या साधनेच्या मार्गात संकटे आली तर सद्गुरू त्याला खंबीरपणे तोंड द्यायला बळ देतात, सतत त्याला धीर देतात, तो साधना मार्गावरून जराही विचलित होऊ नये याची काळजी घेतात, त्याचा बोध पक्का करतात। आई जशी लेकराला कधी रागवली तरी ते झोपी गेल्यावर त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, पाय चेपते, त्याला कळतही नाही, त्याच्या मनभर अवगुणांवर पांघरून घालून त्याच्यातील कणभर गुणांचे कौतुक करून त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला साधना मार्गावर स्थिर ठेवतात अगदी त्याचा न कळत। माझी जनार्दन माऊली प्रेम पाहना पाहनायली तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्व काळी, असे सद्गुरु शिष्यांच्या विलक्षण प्रेमाचे वर्णन स्वामीजींनी सद्गुरु प्रेम या लेखात केले आहे। उंदीकर महाराज कसेही बोलले कितीही अपमान केला तरी आंबूराव महाराजांना त्याचं काही वाटत नसत, कारण मी देह नाही मी आत्मस्वरूप आहे हे त्यांनी साधनेनी जाणलं होतं। सद्गुरूंवरचं त्यांचं प्रेम हे प्रथम भेटीपासून दिवसेंदिवस वाढतच गेलं। एकदा आंबूराव महाराजांना असा प्रश्न विचारला की आमचं ध्यान नीट का होत नाही, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही सद्गुरूंना मनुष्य समजता, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते परमात्मा स्वरूप आहेत या भावाने पाहाल तेव्हा तुमचं ध्यान उत्तम होईल। ध्यानाच्या अभ्यासाने सद्गुरु स्वरूपाशी एकरूप होऊन लीन कसं व्हायचं याविषयी ध्यानाची प्रक्रिया या लेखात स्वामीजी म्हणतात, नीट विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ध्यान अवघड नाही। ध्यानाला बसताना अत्यंत प्रेमाने सद्गुरु स्मरण करायचे। सद्गुरूंच्या स्मरणाने अहंकार क्षीण होतो। सद्गुरु चरणी शरणागत भाव धरूनच ध्यानाला बसावे। प्रथम त्यांचे प्रेम आठवावे, कृपा आठवावी, उपदेश आठवावा। सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळी जो उपदेश केला तो आता देखील त्यांच्या मुखातून श्रवण करतो आहोत अशा भावाने आठवावा। जो मंत्र दिलेला आहे ओम तत्वम सोहम सहा, त्याचे स्मरण आणि उच्चारण अशा भावाने करावे की आत्ताच आपण ते व्यापक परमात्मा स्वरूप आहोत। यावर बोलताना एकदा स्वामीजी म्हणाले होते की हे सगळं नैसर्गिकपणे घडले पाहिजे। अनुग्रहाच्या वेळेस सद्गुरु सांगतील की प्रथम सद्गुरु स्मरण करायचे, पूर्वस्मृतींचे स्मरण करून श्लोक म्हणून मग सोहमचे श्वास घ्यायचे। पण यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे एक नैसर्गिक प्रोसेस आहे। यम नियम सांभाळले गेले तर श्वास प्राणायामाने सहज लीन होऊन ध्यानात स्थिर झालो पाहिजे। एकदा सद्गुरु सहवासाचा प्रेमाचा ओलावा मिळाला की त्यांनी सांगितलेली साधनाही प्रेमाने केली जाते आणि जसं जसं साधने स्थिर होईल सद्गुरूंच्या स्वरूपाशी परमात्मा स्वरूपाशी एकरूपता साधेल तसं स्वतःचा अहंकार कमी होऊन शरणागतीची भावना अजून बळकट होईल। पण आपली शरणागती ही संतांसारखी पूर्ण शरणागती नसते। असं का होत असेल, नेमकं या अभ्यासात काय अडचणी येतात? तर आपण कधी सद्गुरूंना भगवंताला शरण जातो तर कधी संसाराला परिस्थितीला विकारांना शरण जातो। कधी आपण स्वामीजींचे असतो तर कधी या सर्वांचे असतो। याला उपाय स्वामीजी सांगतात की मिळेल तितके अधिकाधिक अधिकाधिक सत्संगतीमध्ये राहावे आणि इतर वेळेस स्वामीजी आपल्या बरोबर एक अंतिम पार्टनर म्हणून आहेत याची जाणीव ठेवावी, मग बेशिस्त चुकीचे वर्तन घडणारच नाही। याविषयी मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणतात, संतांच्या संगतीचे विशेष महत्व आहे। सत्संगाने मनातील सगळी किलमिशे जळमटे नाहीशी होतात। बुद्धी त्या सतला म्हणजे परमात्म्याला जाणायला उत्सुक होते। संतांच्या संगतीत मनाचे मन पण विरते, देहाभिमान क्षीण व्हायला लागतो। देहाभिमान जर संपेल तर वस्तुप्राप्ती सहज आहे। बऱ्याच वेळी असं दिसते की संतांच्या संगतीत जाणाऱ्या व्यक्तीचा सात्विक भाव उत्तंबळून येतो आणि विषयांच्या संगतीत गेला की विषयांकडे ओढला जातो, असे असता कामा नये। मिळालेली सत्संगती आपल्या बुद्धीच्या निश्चयाने टिकवून ठेवता आली पाहिजे, कारण देहाच्या अंगाने घडणाऱ्या सद्गुरूंच्या संगतीला मर्यादा राहते। त्यांच्या संगतीत खूप बरं वाटतं हे खरं आहे, पण हे बरे वाटणे केवळ देह मन बुद्धीच्या पातळीवर नको राहिला, ते कुठेतरी आत झिरपायला पाहिजे। आपल्याला आत्म्यापर्यंत जायचे आहे, आपण सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहोत अशा प्रकारे चिंतन करणे ही देखील सद्गुरु भेटत आहे। तेथे आपण अंतर्यामी अधिक उत्तम प्रकारे अधिक भावपूर्णतेने त्यांच्या चरणी समर्पित होऊ शकतो। असे जर करता येईल तर आपण परमार्थात आणखीन एक पाऊल पुढे टाकले असे म्हणता येईल। स्वामीजींनी इथं जे सांगितलं त्याचा अभ्यास प्रामाणिकपणे करण्याचा आपण प्रयत्न करू आणि जेव्हा जमणार नाही तेव्हा त्यांची प्रार्थनाही करू। भगवंत जसं म्हणतात, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय। अभ्यासाच्या योगाने आपण त्यांचीच इच्छा धरू। स्वामी माधवनाथ चार वाक्य सांगत, मी कोणी नाही, माझी कोणाकडून कसलीही अपेक्षा नाही आणि मी नित्यानंद स्वरूप परमात्मा आहे। माझ्या आत बाहेर परमात्मा भरलेला असून मी त्याची सेवा करेन। खरं तर ही चार वाक्य म्हणजे सर्व परमार्थ सर्व भगवद्गीता आहे। दिवसभरात कधीतरी डोळे मिटून ही चार वाक्य म्हटली की अतिशय मोकळं शांत वाटतं, कारण मी कोणी नाही आणि माझी कसलीही अपेक्षा नाही एवढं जरी जाणवलं केवळ विचारांनी तरी खूप ओझं कमी होतं, निश्चिंतता प्राप्त होते। एकदा अंबुराव महाराजांना खूप ताप आला होता, अंगात थंडी भरली होती। आता नेम होणं शक्य नाही असं लक्षात आल्यावर ते अंगावर ब्लँकेट घेऊन उंदीकर महाराजांकडे आले आणि म्हणाले की नेमास बसणं शक्य नाही म्हणून तुमची परवानगी घ्यायला आलो आहे। त्यावर उंदीकर महाराज म्हणाले की नेमाला बसलेच पाहिजे, तू जाऊन नेमाला बस। सद्गुरूंचीच आज्ञा झाल्यामुळे ते तसेच नेमाला बसले। पुढे थोड्या वेळाने त्यांचे उत्तम ध्यान लागले आणि नंतर घाम येऊन त्यांचा तापही गेला आणि त्यामुळे ते सहज ध्यानाला पुढे बसू शकले. त्यावर उमदीकर महाराज म्हणाले की उगीच बसणार नाही म्हणत होतास, बघ आता तापही गेला आणि नेमही झाला. यावरून साधनेवरील त्यांची निष्ठा, गुरुंविषयीचं त्यांचं प्रेम, शरणागत भाव लक्षात येतो. यावरून आपण रोज 1-1.5 तास नियमित ध्यानाला बसतो का असा प्रश्न मला पडला आणि आपण मी कमी अधिक वेळ बसतो असं लक्षात आलं. कारण ध्यानाला अधिक बसलो नाही, देहभावाच्या पलीकडे गेलो नाही तर मी सद्गुरूंना शरण जाऊ शकणार नाही. माझी शरणागती ही खूप वरवरची असेल असं या संतांच्या चरित्रातून लक्षात येतं. कारण जर ध्यानाला वेळ मिळत नसेल तर तो वेळ मी गप्पा मारण्यास, टीव्ही पाहण्यास, नाहीतर कुठल्या तरी संसाराच्या किंवा नोकरीच्या कामात मी अधिक वेळ देत असणार, ज्यांनी माझा देहभावच वाढणार. मी सद्गुरूंना शरण जाण्यात निश्चितच कमी पडेन. स्वामीजी साधनेचं महत्व सांगताना एका लेखात म्हणतात, प्रत्येकाला काही दुःख चिंता असते, अंतःकरणात एक जिद्द धरून साधना करावी. तरी खडतर जीवन वाट्याला आले तरी साधना सोडणार नाही, निश्चय मोडणार नाही असा दृढनिश्चय करावा व त्यासाठी आतून कणखर मजबूत असावे. सद्गुरु उपदिष्ट साधनेचा निश्चय जीवापाड जपावा, त्याला दुसरा पर्याय नाही. लक्षात ठेवा, सद्गुरु आपल्या कायम जवळ आहेत. संकटकाळी ते तुम्हाला अगदी कडेवर उचलून घेतील, पण त्यासाठी आपण साधनेच्या मार्गावर चालत राहणं आवश्यक आहे. स्वामीजी आमच्या सर्वांकडून अशी उदंड साधना व्हावी हीच तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना. या आनंदातच तुमच्या चरणी लीन होऊन जावे ही तुमच्याकडे विनम्र प्रार्थना.
एक निवेदन आहे, सर्वांनी जेवढं शक्य तेवढं पुढे सरकून घ्यावं. वैयक्तिक साधना या विषयावरचे अमृतचं चिंतन आता आपण ऐकलं. मोठे स्वामीजी म्हणायचे की आपल्या भारतामध्ये परमार्थ जर कोणी जतन करून ठेवला असेल तर तो भगिनी वर्गाने. संसाराशी सर्वात जवळचा आणि थेट संबंध येतो तो या भगिनी वर्गाचाच. संसारातील अनेकविध जबाबदाऱ्या निभावून नेत असताना स्वामीजींच्या उपदेशाप्रमाणे आपला परमार्थ आणि बोध कसा जपता येईल यासंबंधी आपले विचार आता प्रगट करेल सद्भक्त सौनेत्रा क्षीरसागर. सौनेत्रा ही नेक्स्ट जेन या आयटी कंपनीमध्ये कामाला असून ते आपल्या केंद्रातील श्री कौस्तुभ क्षीरसागर यांची सुविद्य पत्नी आहे.
ओम सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. आत्मबोधाचा वाटा या ग्रंथात स्वामीजींनी संसारी साधकास ठिकठिकाणी मार्गदर्शन केलेलं दिसतं. संसारात राहूनच कशा प्रकारे परमार्थ करता येईल हे त्यांनी सोपं करून सांगितलं आहे. शुद्ध परमार्थाची ओळख त्यांनी पटवून दिलेली आहे. स्वामीजी सांगतात, आपल्या भोवताली भक्तीच्या निरनिराळ्या क्रिया चाललेल्या दिसतात. देवदर्शन, भजन, कीर्तन, पूजा, उपवास, व्रते असे कितीतरी भक्तीचे प्रकार आपण बघतो. त्यामध्ये बऱ्याच वेळा कोणत्या तरी अधिक लाभाची अपेक्षा असते. खरी भक्ती संतांच्या सहवासात सद्गुरु कृपेने होते. अशी भक्ती प्राप्त झाली असता अंतःकरण सहजच निर्मळ आणि शुद्ध होतं. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांगिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. कुटुंब व प्रापंचिक जबाबदाऱ्या असा लौकिक अर्थाचा संसार यशस्वी व्हावा, पण जीवन यशस्वी होण्यासाठी परमार्थ करावा हा विचार स्वामीजींनी इथे मांडला आहे. संसाराचं स्वरूप काय आहे तर संसार मुळीच नासका, जाणूनी करावा नेटका, नेटका करिता शिका होत जातो. स्वामीजी सांगतात, संसाराचं स्वरूप लक्षात घेऊन तो नेटका करण्याचा प्रयत्न करावा. जीवनात छोटी मोठी संकट आहेत, सुखदुःख आहेत, आर्थिक अडचणी, असाध्य आजार, घराची समस्या इत्यादी आपल्याला कोलमडवून टाकतात. अशा वेळेस सद्गुरूंकडून केलेल्या श्रवणाचा आधार घ्यावा. आपल्याला त्या प्रसंगातून बाहेर काढून पाहावं. मी सच्चिदानंद स्वरूप आहे याची आठवण ठेवावी आणि बऱ्या वाईट प्रसंगाला सामोरं जावं. लौकिक जीवनात अनेक ध्येय पुढे येत असताना आपण कुठे थांबायचं हे समजलं पाहिजे. दुर्लभ नरदेह हा न संपणाऱ्या गोष्टींवर खर्च करायचा नाही तर तर परमात्मा प्राप्ती करून घेण्यास नरदेहाचं सार्थक आहे याचं स्मरण ठेवून कर्तव्य कर्म पार पाडावे. असे प्रसंग आपल्या जीवनात येतात आणि स्वामीजींना शरण येऊन आपण त्यातून सुटतो असं जाणवतं. नुकताच घडलेला एक प्रसंग आहे. एका नामकरण विधीला गेले असता तिथे सोन्याची फुले उधळायचा कार्यक्रम होता. त्या घरातील ज्येष्ठ आजी आता पणजी झाल्या होत्या. वयोमानानुसार त्यांच्या हातावरील कंट्रोल कमी झाला होता आणि त्यांचा पंटू देखील स्वतःची मान सांभाळू शकत नव्हता. इतरांच्या मदतीने हा विधी संपन्न झाला. साऱ्यांना त्या दोघांचं कौतुक होत पण दोघही परावलंबी होते. आपल्या देहाची ही स्थिती होती आणि आयुष्याच्या शेवटी देखील ही स्थिती होणार आहे. तशी स्थिती व्हायच्या आत परमात्मा प्राप्ती करून घ्यावी हा निश्चय स्वामीजींकडून घडलेल्या श्रवणामुळे दृढ होतो. स्वामीजी आपल्याला सावध करतात की आपल्याला जर खऱ्या समाधानाची शाश्वत सुखाची अपेक्षा असेल तर झडझडून देहबुद्धीच्या बाहेर पडणं आवश्यक आहे. रामकृष्णांचं एक वचन त्यांनी इथे सांगितलेलं आहे. एक हात कालीमातेच्या चरणाला लावावा आणि दुसरा हात संसारातील कामांना लावावा. ती कामं संपली की तोही हात कालीमातेच्या चरणाला लावावा. परमार्थ करण्यासाठी जीवनाची आखणी कशी असावी, काय गुण अंगी बाणावेत, वेळेचं आणि कामाचं नियोजन कसं करावं याबद्दल सांगताना स्वामीजी म्हणतात, परमार्थ मार्गावरून चालताना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. साधनेसाठी आवश्यक अशी तरलता सजगता आपल्या कर्मातून सांभाळली गेली पाहिजे. जेवण झाले आहे तर चहा कशाला. अनावश्यक विषयांचा त्याग हे वैराग्य, ही गरजेची गोष्ट आहे. परमार्थ म्हणजे उत्तम आचार विचार, साधना आणि सद्गुणांची जोपासना हातात हात घालून झाली पाहिजे. परमार्थात उपयुक्त असे कोणते गुण अंगी असावेत, स्वच्छता, ताप्तीत, नीटनेटकेपणा इत्यादी व्यवहारिक गुण अंगी असावेत. जीवन मर्यादाशील संयमी असावे. अंगी सहनशीलता, सेवाभाव, नम्रता असावी. वर्तन प्रेमळ असावं. जीवन विवेकासहित जगावं, मर्यादेमध्ये राहावं. हे सर्व गुण आणि त्याही पेक्षा अधिक उत्तम असं स्वामीजींचं आदर्शवत जीवनच आपल्या डोळ्यासमोर आहे. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे देह मन बुद्धीची शुचिता राखण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतो का? संसारातील जुळवाजुळव करताना, त्यातील बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देताना दमणूक होतेच, त्यात भरीस भर म्हणून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाना पदार्थ करण्यात स्वयंपाकघरात वेळ वाया जातो. केलेले पदार्थ आवडीने खाताना इंद्रियांना आपल्या वृत्तींना अधिकाधिक बाहेर ढकललं जातं. तसेच रुटीनमध्ये बदल म्हणून कधीतरी प्रवास केला जातो. संसारातील कर्तव्य कर्म पार पाडण्यासाठी दिवसाचा बराच वेळ खर्ची पडतो. काही कर्म करत असताना बुद्धीचा विशेष उपयोग करायचा नसतो. त्या ठिकाणी स्वामीजी सांगतात, तसं आपण नामस्मरण करू शकतो, अभंग म्हणू शकतो, त्याने चित्तशुद्धी होते. आपल्याला हे कधी जमणार? आपण लहान मुलांसमवेत असताना अभंग स्तोत्र म्हणू शकतो, त्यांना स्नान घालताना श्रीहरीला अभिषेक होतोय असा भाव ठेवू शकतो, त्यांचे मळलेले दमलेले पाय धुताना विटेवर उभ्या पांडुरंगाचं स्मरण करू शकतो. एका प्रकरणात स्वामीजी म्हणतात, प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. छोटे छोटे प्रयोग आपल्या जीवनात आपण करून बघितले पाहिजेत. आपल्या घरातील नातेसंबंधातील कार्यात सहभागी होताना आपण खूप दंग होतो का? रोजचे नाम, वाचन, ध्यान याला सुट्टी घेतो का? असे जर होत असेल तर आपण संसारात लिप्त आहोत. प्रपंचामध्ये असताना आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडायला लागतात, जसे पत्नी, सून, आई इत्यादी. विशेषतः एखादं लहान मूल जर असेल तर त्याचं करण्यात वेळ कसा निघून जातो ते लक्षातही येत नाही. पण अशा परिस्थितीतही आपण परमार्थासाठी उपयोग करून घेऊ शकतो असं लक्षात आलं. माझ्या मुलीच्या पाळणाघरातले ताई दादा भगवद्गीतेचं पठण करतात. ही गीता तुम्हाला शिकव म्हणून ती माझ्या मागे लागली होती. तेव्हापासून रोज रात्री कितीही उशीर झाला, तिला झोप आलेली असली तरी सुद्धा गीतेचा 12वा अध्याय ती आमच्याकडून म्हणून घेते आणि स्वतःही म्हणण्याचा प्रयत्न करते. तसेच केंद्रात येण्यासाठी ती उत्सुक असते. सगळ्यांबरोबर वेळेत पोचावं यासाठी ती आमच्या मागे लागते. यावरून असं समजलं की लहान मुलांना एखादी चांगली सवय लागली की मोठ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो. याही पुढे जाऊन स्वामीजी आपल्याला सांगताहेत की प्रपंचात गाफील राहू नका, प्रपंचात गुंतून राहण्याची सवय प्रयत्नांनी आणि विवेकाने सोडायला शिकावे. देहाबद्दलची आसक्ती ठेवू नये. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा भावनेने घडणारी घटना सहजतेने स्वीकारावी. आपत्तीमध्ये देखील त्यांचे आपल्यावर पूर्ण लक्ष आहे असा विश्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण निश्चितपणे शांत व आनंदी असू शकतो. असा भाव राखण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि त्याची वेळोवेळी येणारी प्रचिती संसारातून सोडायला मदत करते असं वाटतं. या ग्रंथातील एका प्रकरणाचं शीर्षक आहे आपल्याला जीवनात काय हवे, अर्थातच याचं उत्तर आहे समाधान. आपली सर्वांची धडपड समाधानासाठी आहे तर मग आपण असमाधानी का दिसतो? यावर स्वामीजी सांगतात, आपण असमाधानाची निवड करतो. आपल्या समाधानी होण्याच्या कल्पना चुकीच्या असतात. आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे अमुक अमुक गोष्ट असती तर आपण समाधानी असो, आपली परिस्थिती अशी अशी असेल तर आपण समाधानी राहू, आपल्या सभोवतालच्या व्यक्ती आपल्या मताप्रमाणे वागल्या तरच आपण समाधानी होऊ. पण स्वामीजी सांगतात की भोवतालची परिस्थिती, बाहेरचं जगत आणि त्यातील घटना या आहेत तशाच राहणार आहेत. त्यांना बदलण्याऐवजी आपली त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. अशी दृष्टी बदलण्यासाठी, खरं समाधानी होण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं, त्यांच्या चरणाशी समर्पित व्हावं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे सद्गुरू सहवासातून घडणं शक्य आहे. एका प्रकरणात स्वामीजी म्हणतात, सद्गुरू सहवास म्हणजे नेमके काय? तर ते जे बोलतात, उपदेश करतात, ते भक्तिपूर्वक ऐकणे. सद्गुरूंचा क्वालिटेटिव्ह सहवास अधिक चांगला. सध्याचं बालमानसशास्त्र सांगतं की मुलांबरोबर व्यतीत करायचा वेळ हा क्वालिटेटिव्ह असावा. आपल्याला सुद्धा स्वामीजींचा हा क्वालिटेटिव्ह सहवास कसा घडेल? केंद्रात होणाऱ्या नित्य श्रवणातून हा सहवास घडतोच, पण त्यातून घडणाऱ्या चिंतनातूनही हा सहवास घडतो. आपल्या घरातील, ऑफिसमधील काम, मुलांसमवेत बागेत असताना, संध्याकाळी दिवा लावताना, जवळील केंद्रात संतरंजने पायी जात असतात स्वामीजी. मरणाने हा सहवास करतो. त्यांच्या आठवणीने अंतकरणात ओलावा निर्माण होतो. शब्दात सांगता येत नाही पण अनुभवताना सुख होत. अशा प्रकारे प्रपंचच परमार्थ रूप व्हावा, जीवनात आनंद राहावा असं वाटत. आनंद स्थिती या प्रकरणात स्वामीजी आपल्याला सांगताहेत, दिवसभरात आपल्यामुळे इतरांना काही आनंद समाधान होतो ना हे तपासून पाहावं. इतरांना प्रेम द्यावं. दिलेल्या प्रेमाच्या कितीतरी पट प्रेम आपल्याला परत मिळतं आणि आपलं सर्व जीवन आनंदाने भरून जात. प्रपंचामध्ये अलिप्त राहून सर्व भार भगवंतावर, सद्गुरूंवर सोपावा. जास्तीत जास्त उत्तम कर्म करीत आपली साधना सांभाळून आत्मबोध प्राप्त करून घेऊन आनंदरूप जीवन जगावं. स्वामीजींनी सांगितलेल्या आनंद स्थितीपर्यंत पोहोचायचं आहे. त्यांनी अपेक्षित, त्यांना अपेक्षित असाच परमार्थ आपल्याकडून घडू देत, त्यासाठी जे होईल ते त्यांची इच्छा असा दृढभाव ठेवून साधना घडावी ही त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना.
संसारामध्ये कितीही व्यग्रता जरी असली तरी स्वामीजींचं स्मरण आणि त्यांनी शिकवलेल्या परमार्थाचं आचरण त्यामुळे पूर्ण जीवनच कसं बदलू शकतं आता तो नेत्राच्या चिंतनातून आपल्या लक्षात आलं. जे कृष्णमूर्तींचं एक सुप्रसिद्ध वचन आहे, To be is to be related and to be related is to be in conflict. जगामध्ये वावरत असताना प्रकृती संघर्ष हा तर अटळ असतो, पण दुसरीकडे समाजाला, लोकांना टाळून व्यवहार करणं साधकाला शक्य नसतं. साधकाची दैनंदिन कर्म कशी व्हावीत त्यानं कोणत्या भावानी व्यवहारामध्ये उतरावं, आपल्या अहंकाराबाबत साधकाचं धोरण काय असावं, परमार्थी व्यक्तीचं वर्तन हे कोणत्या मूल्यावर आधारित असावं, मी आणि माझं याचा साकल्याने विचार त्यांनी कसा करावा, व्यवहार आणि साधनेची सांगड कशी घालावी, या आणि अशा इतर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानं आपलं चिंतन मांडणार आहे सद्भक्त जयंत मराठे. जयंत हा TCS कंपनीमध्ये कामाला आहे. अतिशय हुशार आणि तर्कनिष्ठ अशा जयंतचे विचार आपण ऐकूया.
ओम श्री सद्गुरु स्वामी ओम श्री सद्गुरु स्वामी आपण सकाळी जेव्हा ध्यानातून उठतो, नित्याच्या ध्यानातून उठतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनाची देहाची अशी विशेष अशी जाणीव नसते. तेव्हा आपण आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा सर्व सृष्टी ही अत्यंत प्रसन्न आहे, काहीतरी आनंद भरून राहिलाय असा भाव आपल्या तेव्हा मनात असतो. आणि मग आपली आपण नित्याची कर्म करून आवरून ह्याच प्रसन्न भावानी ऑफिसला जायला निघतो तेव्हा रस्त्यावर सुद्धा हाच उत्साह खूप भरभरून राहिलेला आहे असं आपल्याला वाटतं. आपण जर बसनी किंवा रिक्षानी जात असू तर तेव्हा आपल्याला त्या चालकाबद्दल एक प्रकारचा असा सद्भाव निर्माण होतो की अरे इकडनं आणि एस्पेशली पुण्याच्या रस्त्यांवरनं की कसं डावीकडनं उजवीकडनं कशी वाहनं चालली आहेत, आणि हा मात्र आपल्याला व्यवस्थित नेतोय आणि त्याच्यामुळे आपण आपले सुखरूप जातोय ऑफिसमध्ये. तसंच तेव्हा जो ट्रॅफिक पोलीस जो असतो किंवा जो वॉर्डन जो असतो त्याच्याबद्दलही आपल्याला असं मनात येतं की अरे इथे एवढं म्हणजे धूर आहे, धूळ आहे, ऊन आहे, आणि हा मात्र व्यवस्थित आपलं कार्य पार पाडतोय, सगळं रहदारी नियंत्रित करतोय आणि याला किती पगार मिळतो असं हे करण्याबद्दल. त्यांनी जर दुसरं काहीतरी केलं तर त्याला अजून म्हणजे यापेक्षा सुद्धा जास्त पैसे मिळतो, पण तसं घडताना दिसत नाही. तेव्हा मग आपल्याला स्वामीजींच्या बोलण्याची आठवण होते की नाही की या जगात सर्वत्र कर्मांचा एक यज्ञच चालू आहे आणि आपण त्या यज्ञामध्ये आपलं आपण काम करायचंय अशी जर जाणीव आपल्याला तीव्र होईल तर खरंच स्वामीजींना अपेक्षित अशी अहम कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व निरपेक्ष अशी कर्म होतील. तेव्हाच आपल्या सवयीने आपण काहीतरी ज्ञानेश्वरी नित्यपाठातल्या ओव्यांची आपल्याला जाणीव होते की हो आपल्या मनात हे पण काहीतरी चाललंय की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या पारा तोषा लागी, आणि आपल्याला अजून आनंद होतो आणि आपण ठरवतो की नाही आज मी ऑफिसमध्ये स्वामीजी म्हणतात तसं 100% स्वामीजींना अर्पण करून काम करणार आहे, मी आणि माझं काढून काम करणार आहे. आणि अशा भावात आपण आपली काय दुचाकी चारचाकी जी काय असेल ती ऑफिसच्या गेटपाशी नेतो आणि आज मात्र तिथे आपला जो नेहमीचा जो ओळख असलेला जो सिक्युरिटी गार्ड असतो किंवा गार्ड असतात त्याच्याऐवजी कुठला तरी नवीनच गार्ड असतो तो मात्र आपल्याला थांबवतो. आपला ID कार्डवरचा चेहरा आणि आपला चेहरा यात किती साधर्म्य आहे हे बघायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला आतमध्ये काहीतरी वैषम्य वाटतं कारण आपल्याला त्याची सवय राहिलेली नसते. आणि असा धक्का बसवून आपण जेव्हा आत जातो तेव्हा असं लक्षात येतं की अरे आपल्या नेहमीच्या जागेवर कोणीतरी दुसऱ्यांनीच गाडी लावली, तसं काही आपल्यासाठी ती जागा रिझर्व नसते पण आपल्याला अशी सवय झालेली असते की त्या तिथे गाडी लावायची आणि मग आपल्या मनात विचार येतो की अरे हा कोण माझ्या जागेवर गाडी लावणार, मी इतकी वर्ष या ऑफिसमध्ये येतोय याला कळत नाही का, आणि मग तिथे मात्र आत्मबोधाच्या वाटा यात मी आणि माझे भ्रांतीचे ओझे हा स्वामीजींचा लेख आठवतो. त्यात स्वामीजींनी की गांधीजी ज्यांना सद्गुरू मानायचे ते केदारनाथजी त्यांच्या जीवनातला उल्लेख प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे की केदारनाथजी हिमालयात राहायचे आणि स्नानाकरता नदी जवळच्या एका दगडावर बसायचे आणि त्यांचं ते नित्याचं होतं. आणि एक दिवस असं झालं की त्या दगडावर कोणीतरी कपडे धुवत होता ते जेव्हा स्नानाला गेले तेव्हा, आणि तेव्हा केदारनाथजींच्या मनात आलं की अरे हा कोण माझ्या दगडावर कपडे धुतोय, आणि केदारनाथजी एकदम सावध झाले आणि केदारनाथजींनी विचार केला अरे हा हा दगड माझा कसा झाला, माझा केव्हापासून झाला। स्वामीजी त्या लेखात पुढे असं म्हणतात की कर्मातील मी माझं कसं काढावं हा लांबचा प्रश्न आहे। आधी आपण जीवनामध्ये घडणाऱ्या घटना स्वीकारायला पाहिजे। प्रत्येक गोष्ट माझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्या पद्धतीप्रमाणे होईल असं नाही, आधी ही गोष्ट स्वीकारायला लागेल। ह्या मीला बसलेल्या धक्क्यातनं आपण वरती आपल्या जागेवर जाऊ आणि थोडं जरा स्थिरस्थावर होऊ, तेव्हा कदाचित आपला एक सहकारी येऊन आपल्याला सांगेल की काल तू रजेवर होतास तर तू ज्या डॉक्युमेंटवर एरवी काम करतोस तर त्याच्यात काहीतरी एक किरकोळ फेरफार बदल करून पाठवायचे होते आणि ते तातडीचे होते त्यामुळे आम्ही करून पाठवले, तर तू एकदा बघून घे, आपण त्याचे आभार म्हणून ते बघायला लागतो की काय केले। आणि मग तिथे आपल्याला असं जाणवतं की त्यांनी आपल्याला आवडतो तसा 02-MAR-2011 असा तारखेचा उल्लेख न करता 2/3/11 असा उल्लेख केलेला आहे आणि आपली भुवई वक्र होते। आपण म्हणतो की नाही हे असं नाही करता कमा, आपल्याला असं तारखेंबाबत संदिग्धता ठेवायला अजिबात आवडत नाही, कारण जर ते 2/3/11 आपण वाचतो किंवा एखादा ब्रिटिश माणूस असेल तर तो म्हणेल हा 2 मार्च 11, पण एखादा अमेरिकन वाचेल तर तो विचार करेल 3 फेब्रुवारी 11। आणि कदाचित आपल्याला या आग्रहीपणाबद्दल कदाचित काहीतरी पूर्वानुभव असेल, आपले हात पोळले गेलेले असतील, त्यामुळे एक मोठं सबळ असं स्पष्टीकरणही असेल की आपण असा का आग्रह धरतो। परत इथे आत्मबोधाच्या वाटा पुस्तकाकडे वळायला लागेल। त्याच लेखात स्वामीजी म्हणतात की आपण रोजची सहज सवयीची कर्म नामस्मरणपूर्वक ईश्वरार्पण बुद्धीने करीत असतो येतपर्यंत सर्व ठीक आहे, पण याच कर्माचा अभिमानही आपल्यामध्ये असतो। जोपर्यंत दुसरी व्यक्ती त्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही किंवा हस्तक्षेप करीत नाही तोपर्यंत तो आपल्याला समजत नाही, म्हणजे सहज वाटणाऱ्या कर्मामध्ये मी माझे असतेच शोध मात्र घेतला पाहिजे। यापुढील 19 आपण आपल्याला तपासावे या लेखात स्वामीजी असं म्हणतात की अहंकारापोटी आपण स्वतःला खूप शिस्तप्रिय नीटनेटके समजत असलो तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगले नीटनेटके वागणारे लोक असतात, त्यामुळे कोणाच्याही परमार्थाचे किंवा व्यवहाराचे परीक्षक होऊ नका। परमार्थ हा गुणग्राहक असावा, दोषदर्शक नसावा। कधी कधी काय होतं की स्पष्टतेच्या नावाखाली निंदा व्यंजकता निर्माण होऊ शकते आणि हे टाळण्यासाठी परमार्थी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत नेहमीच उदार असावं, क्षमाशील असावं। मात्र गुणांच्या संवर्धनाबाबत आपली स्पर्धा मात्र आपल्याशी जरूर असावी। आता हा मार्च महिना आहे त्यामुळे इथे जे माझे जे माया वयोगटातील जे आहेत साधक बसलेत तर एकतर परीक्षांचा काळ आहे आणि ऑफिसमध्ये एक साधारण वर्षभरात काय तुम्ही दिवे लावलेत त्याचा एक आढावा घेण्याचा पण काळ आहे आणि ते जर दुर्दैवानी काम आपल्याकडे असेल तर मग काय करावं हा प्रश्न उभा राहतो, पण याचं सुद्धा उत्तर स्वामीजींनी दिलेलं आहे। त्यांनी 107 क्रमांकाच्या कर्मनिष्ठा आणि चित्तशुद्धी ते आत्मबोध या लेखात स्वामीजी असं म्हणतात की आपल्या पात्रतेप्रमाणे वाट्याला आलेली यावत कर्मांचे उत्तम प्रकारे आचरण करून ती भगवंतांना अर्पण करणे म्हणजेच कर्मनिष्ठा। मग जर तुम्ही एखाद्या अधिकार पदावर असाल तर नियमांना अनुसरून काही वेळा काही अप्रिय किंवा कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि त्यासाठी येणारा वाईटपणाही सोसावा लागेल। प्रत्येक वेळी सर्वांना सुख होईल असं कर्म आपल्याकडून घडेल असं नाही। अग्निमध्ये जसा धूर अंतर्भूत असतो तसा कर्मांमध्ये दोष असणार। स्वामीजी म्हणतात की प्रभू रामचंद्रांना जर लोक नावं ठेवतात तर तिथे आपल्याला कोण सोडणार, पण हे सांगत असताना स्वामीजी मात्र असं सांगतात की अशा कटु कर्तव्यांमध्ये आपला वैयक्तिक स्वार्थ किंवा वाईट हेतू नाही ना हे मात्र नीट तपासून घेतले पाहिजे। त्यामुळे कधी कधी असं होतं की कामाच्या स्वरूपामध्ये आपलं कोणाशी तरी वादविवाद होतात किंवा भांडण होतं आणि अगदी खडाजंगी भांडण होतं, पण मग घरी आल्यानंतर असा विचार जर आपण केला की नाही माया स्वामीजींनी असं सांगितलंय की तुझ्यामध्ये परमात्मा आहे आणि तोच आत्मा प्रत्येकामध्ये आहे, तेव्हा ज्याच्याशी भांडण झालं त्याचा कितीही जरी आपल्याला राग आला असला तरी तुझ्यामध्ये मात्र तो परमात्मा आहे आणि त्यामुळे तुला मी नमस्कार करतो असं म्हणून मनोमन नमस्कार करावा, त्यामुळे आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा द्वेष राहत नाही असं मी म्हणायचं धाडस नाही करणार, पण निदान कमी तरी निश्चितच होतो, त्याची मदत होते. हे झालं कठोर निर्णय घेण्याबद्दल, पण असं काही आपण सारखे निर्णय घ्यायला लागत नाही, पण कधीतरी आपल्यावरच असं एखादा कटू प्रसंग येतो, तर मग तेव्हा डगमगून न जाता, निराश न होता, स्वामीजी आपल्या बरोबरच आहेत, भगवंताची कृपा आहे, अशा निश्चयाने राहायला स्वामीजी सांगतात. प्रसंग कसाही असो, आता सद्भक्त नेत्रांनी सांगितलं की कसाही असो तो माझ्या चांगल्यासाठीच घडतो आहे, हा भाव मनात ठेवला की प्रसंगाला सामोरे जायचं बळ मिळतं. जसजसा आपला कामातला अनुभव वाढत जातो तसतशा नवीन जबाबदाऱ्या आपल्या अंगावर येतात. तर त्याच्यावर तर ते आता मला कसं काय जमणार आहे किंवा मला काही शक्य नाही असं म्हणून पळून न जाता आपल्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आपण भरपूर प्रयत्न करावेत, पूर्ण शक्ती लावावी असा संदेश आत्मविश्वास या लेखात स्वामीजी आपल्याला देतात. पण त्याचबरोबर कोणाशीही तुलना करायला मात्र जाऊ नका असा धोक्याचा संदेशही ते देतात. अर्थातच या एकापुढे एक येणाऱ्या ध्येयांसाठी केवळ धावणं स्वामीजींना अपेक्षित नाही. आपल्या 44व्या लेखात स्वामीजी जीवनाचं मुख्य ध्येय या लेखात स्वामीजी त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. नरदेहाचे सार्थक फक्त परमात्मा प्राप्ती करून घेण्यानेच होणार आहे याचं स्मरण ठेवून सर्व कर्तव्य कर्मे पार पाडावीत. सद्गुरूंनी सांगितलेली साधना करण्यासाठी पुरेसा वेळ तर मिळायला पाहिजे हे ध्यानात ठेवून आपलं जीवन बेतलं पाहिजे. स्वामीजींचं मुख्य सांगणं काय आहे की तू तोच परमात्मा आहे आणि तोच परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे हे विवेक बुद्धीने तू पहा. त्यामुळे स्वामीजींच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून मी देह मन बुद्धी नाही तर मी आत्मा आहे आणि हा भाव अक्षरशः स्वतःवर लादून आणि तसेच सर्वांच्या अंतर्यामी तोच आत्मा आहे हा भाव पूर्ण श्रद्धेने भरून व्यवहार करणे साधकासाठी हिताचे आहे आणि त्यात कुठेही लाज बाळगण्याची काही कारण नाही किंवा हे असं मी कसं करणार असं काही म्हणायची कारण नाही. किंबहुना आपण नेहमीच्या व्यवहारातही आपण हे असंच करतो. आपण जेव्हा शाळेत जातो आणि किंवा कॉलेजमध्ये जातो शिक्षक शिकवतात आपण श्रद्धा ठेवतो की हा न्यूटन असं म्हणाला आइन्स्टाईन असं म्हणाला ठीक आहे आणि हे असं असं लिहितो श्रद्धा ठेवतो आपल्याला काही अनुभूतीला काहीच आलेलं नसतं. पण कधीतरी असं होतं की अनेक वर्ष अभ्यास केल्यावर त्यातली एखादी संकल्पना एखादी त्याचं आपल्याला क्वचित दर्शन होतं आणि ते दर्शन झाल्यावर मग आपल्या लक्षात येतं की अरे हे काय हे परीक्षेत मार्क मिळवले हे सगळं झूट आहे सगळं खोटं होतं काही आपल्याला कळत नव्हतं पूर्ण पोपटपंची होती. ते जे तोंडी परीक्षेत शिक्षकांनी मान डोलवली शिक्षकांना माहिती होतं की हा पोपटपंची करतोय काही येत नाही पण शिक्षकांची अशी श्रद्धा होती की पुढे कधीतरी कळेल याला आणि म्हणून पण पोपटपंची जरी नीट करतोय म्हणून त्यांनी मान डोलवली असं. तर हे झालं स्थूल व्यवहाराबाबत. इथे तर आपण म्हणजे आत्मा जाणणं हे सूक्ष्मातला सूक्ष्म विषय आहे त्यामुळे आपल्याला हे करायलाच लागेल आणि ह्या श्रद्धेने एक दिवस मात्र आपल्या आयुष्यात नक्की असं येईल की तेव्हा आपल्यासाठी ती पोपटपंची राहणार नाही. तर या परमार्थ प्राप्तीसाठी काय काय करायला पाहिजे तर परमार्थ प्राप्ती या ऐशिया लेखात स्वामीजी असं म्हणतात की एखादी गोष्ट त्या त्या दिवशी खूप महत्वाची असते पण त्याही दिवशी त्यापेक्षा जास्त महत्वाचा परमार्थ आहे असं वाटलं पाहिजे. आणि हे वाक्य आपल्या 25 ते 35 वयोगटासाठी खूपच दिशादर्शक आहे. आता सद्भक्त विक्रांत म्हणाला की या जीवनाचे काय काय चॅलेंज असतात की नोकरी जोडीदार शून्य लग्न अपत्य प्राप्ती इत्यादी पण हे वाक्य लक्षात ठेवलं तर मग असं काहीतरी कारण द्यावं की काय मुंबईवरनं येणाऱ्या पाहुण्यांची सोय म्हणून आपला एक लग्नाचा एक मुहूर्त थोडा असा उशिरातच काढावा आणि त्याही दिवशी ध्यान करावं आणि मग बोलल्यावर उभं राहावं आणि त्यानंतर जरी आपण फिरायला जरी गेलो तरी आपलं ध्यान सोडू नये निश्चितच सोडू नये आणि त्याचा खूप चांगला दूरगामी सकारात्मक परिणाम येतो. एक आपल्या जोडीदाराला की ध्यान माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे कळून जातं आणि त्याची एक मान्यता घेण्यात निश्चित फायदा होतो. स्वामीजींनी आपल्या जीवनावर प्रयोग करून बघावेत अशीच अपेक्षा आहे. त्यात 107 क्रमांकाच्या कर्मनिष्ठा लेखात कर्मनिष्ठा या लेखात स्वामीजींनी एक मोठं कळीचं वाक्य लिहिलंय. ते म्हणाले की आपल्या वाट्याला आलेली कर्मे कशी आहेत यापेक्षा कोणत्या पद्धतीने काय भाव अंतकरणात ठेवून आपण ती पार पडतो हे महत्वाचं. आणि हे सांगून स्वामीजींनी आपल्यासाठी अनुषंगिक साधनांचं मोठं दालनच उभं केलेलं आहे असं मला वाटतं. की जेव्हा आपण ऑफिसमध्ये जातो तेव्हा असा भाव घेऊन आपण कर्म करू शकतो की आपण स्वामीजींच्या आश्रमातच काम करतोय असा असा आपल्याला प्रयोग निश्चितच करता येईल. किंवा घरी सुद्धा आपल्याला खरंच ताटमी काढीन शेजमी झाडीन अशी संधी मिळेल न मिळेल पण घरी सुद्धा आपण जेवलेलं ताट आपण स्वामीजींचं ताट उचलतोय ह्या भावाने उचलता येईल. किंवा आपण सगळ्यांना झोपण्यासाठी गाद्या घालतो आहोत पण स्वामीजींची झोपायची तयारी करतो असा भाव ठेवून आपल्याला कर्म करता येईल. त्यामुळे एकंदरच सर्व संसारात साधू वृत्तीने राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू असं स्वामीजींना वचन देऊन सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा सर्व काळ माझा भाव तुझे चरण तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरण
आपल्या केंद्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येने युवा वर्ग येतो आणि स्थिरावतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे इथे सांगितला जाणारा अतिशय लॉजिकल आणि प्रॅक्टिकल परमार्थ. आता जयंतच्या मनोगतातून आपल्या हे लक्षात आलेलं आहे की अध्यात्म ही आता आपल्यासाठी केवळ श्रवणाची गोष्ट राहिलेली नसून स्वतः एक आचरणाचा विषय बनून गेलेला आहे. याला सहाय्यभूत होतील अशा अनेक युक्त्या विचार आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सद्गुरूंचं यावरचं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथामध्ये वाचायला मिळेल. आपल्यापैकी बहुतेकांकडे हा ग्रंथ असेलच, क्वचित कोणाकडे नसेल तर त्यांनी आपल्या केंद्राच्या ग्रंथ विक्री विभागातून हा विकत घेऊन अवश्य वाचावा. यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी एक अभंग सादर करतो.
तो लोटांगणी माधव म्हणे हे गुरुराया, माधव म्हणे हे गुरुराया, गेली गेली मोह माया, माधव म्हणे हे गुरुराया, गेली गेली मोह माया, गेली गेली मोह माया, भाव धरुनिया मुनी तुझे तुलुटांगणी, भाव धरुनिया मुनी तुझे तुलुटांगणी, भाव धरुनिया मुनी तुझे तुलुटांगणी।
स्वामीजींनी आम्हाला तो आत्मज्ञानाचा राजमार्ग दाखवलेला आहे, त्याच्यावर अग्रेसर कसं राहायचं ते शिकवलेलं आहे। आपल्या उदाहरणातून परमार्थ आणि संसाराची योग्य सांगड कशी घालायची त्याचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे। वाटेत लागणाऱ्या आडवाटा आणि भुलभुले यांविषयी ते वेळोवेळी सावध देखील करत असतात। एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धेते असं निक्षून सांगून आम्ही वेगानं पावलं उचलावीत म्हणून ते सतत आम्हाला प्रोत्साहित देखील करत असतात। आता जर काही उरत असेल तर ते म्हणजे आमचे जिद्दीचे प्रयत्न, सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्ण शरणागत भाव आणि निराश न होता न थकता चालू ठेवायचा साधनेचा येतो। स्वामीजी, तुम्हाला अभिप्रेत असलेला आत्मबोधाच्या वाटेवरचा हा प्रवास तुमच्याच कृपेने सिद्धीस जावो अशी मी सर्व युवा साधकांच्या वतीने आपल्या चरणी प्रार्थना करतो। आता मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचे आशीर्वाद आम्हाला द्यावे।
मी काही बोलायच्या आधी इथं विवेक आलेला भाजन त्याला मी भजन सांगायला सांगतो। योग विठा बाई माझे
गुलापुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। येग 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 विठाबाई माझे पंढरीते आई, येग येग विठा येग आई, येग येग विठाबाई माझे पंढरीते आई,
येग आई येग येग विठाबाई माझे पंढरीते आई।
भीमानि चंद्र भगा तुझे चरणी ते गंगा,
भीमानि
चंद्र भगा तुझे चरणी ते गंगा,
भीमानि चंद्र भगा तुझे चरणी ते गंगा।
येग आय येग 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 विठा बाई माझे पंढरीते आई,
येग
आय येग विठा बाई माझे पंढरीते आई। इतुक ऐक्या सहित त्वा भयावे माझा रंगनी नचावे ऐक्या सहित त्वा भयावे माझा रंगनी नचावे ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठाबाई
ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठाबाई
माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी
माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी
आई माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी
माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी
ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग
आई तू ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी ते गंगा
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 ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे
आई ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे
आई ये ग ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठा बाई
ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
ये ग विठा बाई पंढरीचे आई
पंढरीनाथ महाराज की कार्यक्रम अतिशय सुंदर आपला कुठलाही मोठा कार्यक्रम एसटी कॉलेजच्या प्रसंगणावर होणारा कार्यक्रम जशा दर्जाचा होतो तशाच दर्जाचा इतका उत्तम एकदा पोहायला यायला लागलं की पाणी किती खोल आहे तशी काही संबंध राहत नाही संख्या किती आहे तशी काही संबंध एकदा नेमक बोलणं भावपूर्ण बोलणं विचार कशा पद्धतीने करणे आणि मांडणं अशी सवय लागली की विश्वरूप आणि एका मातीच्या कणामध्ये काही जे दिवसभर सोन्यामध्ये आहे ते मनभर सोन्यामध्ये आहे अस्सलतेच्या अंगाने कथाच्या अंगाने दोन्हीमध्ये काही फरक नसावा तसा हा कार्यक्रम आणि अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होणार आपल्या मंडळाचा तरीही एखादा कार्यक्रम त्याच्यात काही फरक नाही
मग ती कीर्तीने म्हटलेली प्रार्थना असते. मित्रांचं निवेदन असो त्या अमरेश मित्रांनी जैनिकांना आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथाच्या आधाराने व्यक्त केलेली मनोगत असो अथवा विवेकचं सामूहिक म्हणून माझं असं लक्षात आलं की ही तीनही मंडळी बोलली की अतिशय मनापासून त्याच्या लेखामध्ये त्यांना जे जे भावलं ती गोष्ट तर तुम्ही बोललातच बोललात. पण तुमच्या बोलण्याला कुठेतरी प्रयोगशीलतेचं अंग कुठेतरी प्रयोगाचा स्पर्श होता आणि आपण हे केलेलं आहे करून पाहतो आहोत आपल्याला हे थोडंच होईना माहीत आहे याचा आत्मविश्वास. मला माहिती आहे की जयंतांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सकाळी जयंता झाल्याने बसून मुंबईचीच ताकीद वाढली होती. तसंच आपल्या मुलीला शाळेत सोडायला जाताना हात करण्यासाठी मदत अथवा ऑफिसमध्ये कामानिमित्त जाताना आपण स्वामीजींचे आहोत स्वामीजींच्या बरोबर जात आहोत स्वामीजींचं आपल्याकडे लक्ष आहे या भावाचं निश्चय साधनेचा विविध प्रकारचा ज्या वाटा आहेत त्या वाटा कुठेतरी तपासून घेऊन आमचे बोलत आहे बोलण्यावरून लक्षात येतो. अशा बोलण्यातून हळूहळू जेव्हा अत्यंत अनुभूती निर्माण होते वाढते तेव्हा समर्थ म्हणतात तसं प्रत्येक बोलवून उठवून देणं सतत लागली लोकांना असं निर्माण होऊ शकत असं काही काम निर्माण होऊ शकत त्याला खूप वेळ घ्यावा लागतो हे म्हणजे होत नाही. माझी अशी इच्छा आहे केवळ तरुण मंडळींपुरतच मी बोलतो आहे असं नाही पण तरुण मंडळींमध्ये तर निश्चित माझी अशी इच्छा आहे की मग तो 16 ते 25 वयोगटाचा असो किंवा 25 ते 35 वयोगटाचा असो 35 ते 45 वयोगटाचा असो अथवा त्याच्या पुढच्या वयोगटाचा पण तो साधक अधिकाधिक आदर्शाकडे जाणारा असा असावा अशी माझी इच्छा आहे खरंच इच्छा आहे मनापासून इच्छा आहे. मला असं आठवतं की भवानी नगरला स्वामीजींबरोबर आम्ही गेलेलो असताना एका हृदयाच्या कार्यक्रमासाठी म्हणून बारामती आणि पुढे भवानी नगर असे आम्ही गेलेलो होतो. तिथून परत येताना संध्याकाळी भवानीनगरच्या शाळेच्या हायस्कूलच्या सभागृहामध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला गणपतबुवा काळे महाराज आणि शिवाजीराव भोसले असे देखील आलेले होते. आणि तिथे एकूण सुशिक्षित वर्ग आणि तरुण मंडळी आणि स्वामीजींच्या तरुण मंडळीमध्ये असणारं कार्य हे शिवाजीराव भोसलेंना चांगलं ज्ञात होत. त्यांनी नंतर स्वामीजींकडून अनुग्रह देखील घेतला. शिवाजीराव भोसलेंनी स्वामीजींना असा प्रश्न विचारला. प्रश्न विचारला याचा अर्थ बोलता बोलता प्रश्न उपस्थित केला की आपण जो परमार्थ सांगता तो परमार्थ किती मंडळींच्या ठिकाणी मुरलेला आहे असं शिवाजीराव भोसले बोलता बोलता बोलू लागले, विचारू लागले. तरुण मंडळींच्या ठिकाणी असणारी आता जी दिसते आहे ती म्हणजे त्या काळात आत्ताच्या काळात नव्हे, भोग प्रवणता असं म्हणाले. भोग लोलुपता तसंच अश्रद्धा, मग ती शिक्षकांबद्दल देखील असते कारण उपस्थिती आम्ही पाहतो मी प्राध्यापक आहे असं ते म्हणाले. शिक्षक शिकवत असताना विद्यार्थी काय करतात याचा मला चांगला अनुभव आहे असं म्हणाले. तर तुम्ही जो प्रयोग करता त्या प्रयोगामध्ये खरंच असं झालेलं आहे का की तुम्ही सांगतात तशी तरुण मंडळी असावीत असे साधक असावेत? ही गोष्ट आहे 1982 साली. तेव्हा स्वामीजींनी प्रवचनांना प्रवचन करायला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झालेली होती. त्यावर्षीच रौप्य महोत्सव झालेला होता स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा फार मोठ्या प्रमाणात चितुरपागेच्या पटांगणामध्ये. त्यानिमित्ताने शिवाजीराव भोसले देखील तेव्हा आपल्या इथं मंडळात भाषणासाठी व्याख्यानासाठी म्हणून आलेले होते आणि मग नंतर हा कार्यक्रम झाला. तर स्वामीजी प्रवचनामध्ये आपल्या नंतर झालेल्या या शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानासाठी या संदर्भाचा त्यांनी उल्लेख केला आणि ते म्हणाले की शिवाजीराव भोसलेंना प्राचार्यांनी अशा प्रकारचा जो मुद्दा उपस्थित केला तर त्यांनी पुण्यात येऊन पाहावं की अशा प्रकारची मंडळी खरंचच आहे जे ऑफिसमध्ये वेळेवरी जातात, दिलेलं काम उत्तम करतात, परमार्थही करतात. भोग प्रवणता म्हणून तर कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेली नाही आणि ज्यांनी आपल्या संगतीमध्ये इतरांना देखील बदलवलेला असं म्हणून स्वामीजी म्हणाले की हा मकरंद इथं बसलेला आहे त्याचं उदाहरण मी देतो असं म्हणून स्वामीजी म्हणाले की बँकेमध्ये जवळपास 80% लोक पिणारे असताना आता जवळपास त्या सगळ्या मंडळींनी माझा अनुभव घेतला, मकरांनी हे वातावरण बदलले. माझी तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे. नुसतं ऐकणं आणि परत जाणं अशी अपेक्षा तर खचितच नाही पण जर काम उभं राहायचं असेल आणि त्या कामातून समाजामध्ये जर उत्तम पडसाद उमटायचे असतील तर अशा प्रकारची अपेक्षा निश्चित आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या ठिकाणी ते सर्व पूर्ण करण्याची क्षमता आहे, तुम्हीही करू शकता. या प्रसंगाला उपस्थित असणारी मंडळी आता इथं आहेत त्यांना आठवत असेल घडलेली घटना. आपल्याला परमार्थ तर करायचाच आहे पण तो परमार्थ कसा तरी निघळटासारखा आपल्या पुरता लपून छपून केलेला असा नको. आपल्याला जो परमार्थ करायचा आहे तो परमार्थ अत्यंत झळझळीत तेजस्वी असा असला पाहिजे, त्याला काहीतरी तेज असलं पाहिजे.
त्याची छाप पडली पाहिजे. छाप पडणं हा हेतू नसावा, छाप आपोआपच पडत असते. असं जर होईल, अशी जर अनेक मंडळी तयार झाली आणि स्वामीजी एवढं सांगून थांबले नाही, ते म्हणाले की मी एक उदाहरण फक्त दिलं म्हणून मी प्राचार्यांना सांगतोय की पुण्यात येऊन बघा, ध्यान मंदिरांमध्ये या. तेव्हा ध्यान मंदिरं झालेली नव्हती, पण छोट्या प्रमाणात ध्यानाचे कार्यक्रम सुरू झालेले होते. तुम्हाला हे सगळं होताना दिसेल असं म्हणाले आणि म्हणाले की मी आशादायी आहे याबाबत. अशा करता आशादायी आहे की आजच्या तरुणाला देखील त्याच्याबद्दल कशीही भावना किंवा भूमिका जरी विचारवंत अगदी मांडत असले तरी त्याला आपलं स्वतःचं जीवन कसं तरी उधळून टाकायचं नाहीये. आपलं जीवन चांगलं असावं असंच तरुणांना वाटतं. त्यांच्या समोर आपण काय ठेवतो याला महत्व आहे असं स्वामीजी म्हणाले. आकाश फाटलेलं आहे आणि मी तर ठिगळ लावण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्याला अत्यंत निष्ठेनी, अत्यंत श्रद्धेनी, अत्यंत विश्वासाने असं आपल्या मार्गावरून चालायचं आहे. की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग न्याय असं सावरकर म्हणतात. आम्ही हे जे व्रत घेतलेलं आहे ते कोणत्या अंधतेने घेतलेलं नाही, जो लब्ध प्रकाश आहे पूर्वसुरींनी पाडलेला, जो इतिहास आहे, जो निसर्गाचा न्याय आहे, सहज आनंदाकडे प्रवृत्ती व्हावी. त्याच्या पुढे ते देशभक्तीच्या दृष्टीने म्हणतात, जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले तरी हे सतीचे, तरी देखील परमार्थ करणं हे सतीच्या वाहनापेक्षा काही अलीकडचं नाहीये. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहितीये, कारण माझा संबंध सात्विक मंडळींशी जास्त येतो अलीकडं अलीकडं. जेव्हापासून तर मी नोकरी सोडली आणि केवळ तुमच्यामध्ये आहे, तेव्हा बाहेरचं जग आणि मी याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे असं मला वाटतं. पण तुम्हाला माहित आहे बाहेरचं जग काय आहे, तुमची मित्रमंडळी, तुमचे सहकारी काय आहेत तुम्हाला माहिती आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये परमार्थाची जोपासना करणं हे सतीचं वाहन घेतल्यासारखंच आहे, त्याच्यापेक्षा काही कमी नाहीये. निष्ठा, विश्वास, श्रद्धा असे शब्द जरी मी म्हणत असलो तरी देखील श्रद्धा ही विश्वासापेक्षा किंवा निष्ठेपेक्षा अजून जास्त गहन अर्थाचा शब्द आहे. निष्ठा हा शब्द बहुतांशी धर्माच्या बाबत, रूढींच्या बाबत, परंपरांच्या बाबत असा वापरला जातो. एक धार्मिक घटना होऊन गेलेली आहे. जसं आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो तर आमची हिंदू या पद्धतीवर निष्ठा आहे. मृत झालेल्या श्रद्धेला किंवा कुचकामी श्रद्धेला तसंही निष्ठा म्हणतात. निष्ठा हा फार परिपूर्ण शब्द नाही, निष्ठे श्रद्धेच्या तुलने आणि विश्वास हा तर खूपच व्यक्ती सापेक्ष असा. विश्वास हा व्यक्तीवर असू शकतो, जसं शिक्षकांवर, प्रज्ञांवर, चांगुलपणावर, ही एक सामाजिक घटना आहे विश्वास ही देखील. जसं तुम्ही बँकेत जाता आणि पैसे मिळाले अशी मागे सही करूनच विड्रॉल देता, तो तुम्हाला टोकन देतो. तुम्ही कॅशियर कडे जाता, कॅशियर देखील आधी टोकन मागतो आणि मग तुम्हाला कॅश देतो. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आधी कॅश दे मग टोकन दे. कुठेतरी विश्वासावर चालायलाच लागतं. जर असं झालं तर मी तुला टोकन दिलं आणि तू कॅश पेड मारला आणि म्हणालास की दिली ती कॅश आहे टोकन माझ्याकडे शिक्का मारलेला तर पण सहसा तसं घडत सामाजिक घटना विश्वास ही बरीच सामाजिक घटना पण श्रद्धा हा शब्द जास्त सखोल श्रद्धा ही अंतर्यामातून येते रूढी ही परंपरेने प्राप्त होते जशी धर्म असेल पण श्रद्धा ही आत विकसित होणारी गोष्ट आहे आपल्या अंतर्यामी तिचा विकास होतो व्यक्तिगत घटना म्हणून तुम्ही श्रद्धाळू असाल आणि तुमचा भाऊ श्रद्धाळू नसेल तुमची बहीण श्रद्धाळू नसेल तुमची आई श्रद्धाळू नसेल कदाचित वडील श्रद्धाळू नसतील तुम्ही श्रद्धाळू असाल व्यक्तिगत श्रद्धा ही जीवनाची जिवंत निष्ठा आहे श्रद्धेमधून आपण वाहतो श्रद्धेमधून आपण विकसित होतो श्रद्धा हे एक प्रकारचं धैर्य आहे श्रद्धा तुलनेने अधिक साहस आहे निष्ठा ही मृत श्रद्धा आहे तर श्रद्धा ही जिवंत निष्ठा आहे त्यामुळे गीता समजण्यासाठी श्रद्धा हवी आणि ती अतुल विकसित झालेली श्रद्धा आहे की जीवन जगण्यासाठी गीतेचा मला उपयोग आहे विचार नाही विश्वास नाही निष्ठा नाही जर सम्यक विचारशीलता अतुल निर्माण झाली श्रद्धापूर्वक तर गीता समजू शकते स्वरूपानंद म्हणतात ना बाल्यापासून गीता होता मोठे बहु छंद तारुणी तत्कथित तत्व ते भोगी आज अगाध अशा करता की श्रद्धा सम्यक श्रद्धा विकसित झाल्यामुळे मी आज त्याचा अनुभव घेतो आहे असं स्वरूपानंद म्हणतात तसं संतांचा संघ देखील सुरुवातीला एका सम्यक विचारांनी आकर्षक होऊ शकतो विचारांनी सुरुवातीला कोणी येऊ शकेल प्रत्येक वेळेला कोणी श्रद्धेने येईल असं सांगता येत नाही विचार ही सम्यक असायला पाहिजे त्या सम्यक विचारांनी तो संतांकडे येऊ शकेल पण सम्यक विचाराचे संतांकडे आल्यानंतर आणि संतांचं जे सांगणं आहे ते ग्रहण केल्यानंतर ते पटणं ते बुद्धीमध्ये स्वीकारलं जाणं याच्यासाठी भरपूर उपयोग होतो पण सम्यक श्रद्धेने खरं काम होत संतांकडे केवळ सम्यक विचाराने नाही श्रद्धा ही बहुतेक करून जिवंत व्यक्ती त्या ठिकाणी आणि निष्ठा ही धर्मासारख्या प्रत्यक्ष न दिसणाऱ्या अशा गोष्टीवर अशी निष्ठा म्हणून जिवंत गुरूंच्या बाबत श्रद्धा काम करते आणि जिवंत गुरूंच्या माघारी त्याच ठिकाणाला निष्ठेचं स्वरूप प्राप्त अशा अशा श्रद्धेने अतुल विकसन पावलेल्या अशा श्रद्धेच्या पायावर ती समग्र शक्ती लावणे हे आपलं काम आहे समग्र शक्ती म्हणजे मनाची बुद्धीची चित्ताची अंतःकरणाची इंद्रियांची याला समग्र शक्ती म्हणतात कोणाकोणाला वाटत की श्रवण करताना आम्हाला एकाग्र होता येत नाही याच कारण चित्त दुसरीकडे गेलेलं असतं मन एकाग्र होत नाही अंतकरण वृत्तीमध्ये दुसऱ्या गोष्टी भरलेल्या आहेत कांदे बटाटे जर अशा दुसऱ्या गोष्टी भरलेल्या असतील तर एकाग्र होता येत नाही. इंद्रियांच्या ठिकाणी विषयांची फार मोठी स्मृती आहे. श्रवणाच्या वेळी देखील भ्रमासारखं ऐकतोय ते खरं का विषयांची स्मृती करी असा झगडा चालू आहे. सम्यक विचार जरी झाला तरी देखील समग्र शक्ती जर लावली गेली तरच श्रवण घडू शकत. समग्र शक्ती वापरणं हे परमार्थातल्या प्रत्येक कृतीत गरजेचं आहे आणि खर तर जीवनाच्याही सगळ्या कृतींमध्ये गरजेचं आहे. सम्यक होते पेपर वाचतो आहे, सँडविच खातो आहे, टीव्ही बघतो आहे आणि आलेल्या मित्राशी बोलतो आहे, असं जीवन नको. फक्त पेपर वाचतो आहे, फक्त सँडविच खातो आहे, फक्त टीव्हीवर बोलतो आहे, फक्त आलेल्या व्यक्तीशी बोलतो आहे. काही वेळेला बसलेले जर असू थोड्याशा कोणत्या कारणासाठी, तर मी अशी कितीतरी मंडळी पाहिले की एक विषय चालला पण आपला काय मेसेज आला तो चेक करतो, मध्येच मी तुला नंतर फोन करतो म्हणून सांगतो. मग तू इथं बसून काय करतोय? सर्वांमध्ये जर बसलेला असेल आणि जर बोलत असेल तर त्याला प्राधान्य देता न देता सर्व ठिकाणी जर प्राधान्य देत असेल तर खरं तर समग्र शक्ती लावली नाही जाते. त्यामुळे मग मधूनच हा काय मध्ये काय काय झालं ते काही माहिती नाही अशा प्रकारची वेळ येते. मग तशी शिक्षणात देखील येते, तशी धंद्यामध्ये देखील येते, तशी उद्योगामध्ये देखील येते, तशी परमार्थामध्ये देखील येते. संतांकडे गेल्यावर तर समग्र शक्ती वापरण्याचा अभ्यास हा फार शिबेला गेला पाहिजे. बऱ्याच वेळेला समग्र शक्ती वापरणं हे बंधनकारक कोणाकोणाला वाटत की एवढं बंधन आम्ही आम्हाला नाही लागून देणार. कारण एवढं बंधन जर लावायचं झालं तर मग बऱ्याच गोष्टी करता येणार नाही असं त्यांना वाटत असत किंवा आपल्याला भलतंच अडकवणार याच्यातून कोणी असं वाटत. पण राजाची केवढी मोठी मिरवणूक निघून गेली तरी लोहाराला त्याचा पत्ता नव्हता अशी जी गोष्ट आपण ऐकतो एकाग्रतेने काम करत असताना. केवढं मोठं पायदळ गेलं, आधी ते हकारे गेले सगळे की राजे येत आहेत म्हणून, मग पायदळ गेलं, घोडदळ गेलं, स्वतः राजे साहेब गेले, वाद्य वाजत गेली, पण लोहाराला पत्ता नव्हता. याच कारण त्यांनी समग्र शक्ती वापरलेली होती. त्याच्या कामात कोणीतरी विचारलं तर तो म्हणाला काही कल्पना नाही, कोणाची मिरवणूक वगैरे गेली म्हणाल तर काही माहित नाही. त्यामुळे स्वतःला हुशार समजणारे, पण खरं म्हणजे हुशार नसणारे किंवा मूर्ख असणारे लोक समग्र शक्ती न वापरता काम करतात. बांधून घेतल्याशिवाय मुक्तता होत नाही. कोणाकोणाला असं वाटतं की आम्ही आमच्या मुलांना त्यांचे त्यांना निर्णय घेत आहेत, आधी त्यांना शिकवणार काही, त्यांच्या समोर सगळं ओपन ठेवणार आहे. तू हेही करू शकतो तेही, म्हणजे विचाराच्या अंगाने, संस्कारांच्या अंगाने हात जोड म्हणणार नाही त्यांना. स्तोत्र म्हण त्याला मोठा झाल्यावर वाटलं तर करेल. संस्कारांनी होणार आहे. तुम्ही जरी म्हणालात तरी तो मग स्वतःचे स्वतः कोणते तरी संस्कार लावून घ्यायला सुरुवात करतो. संस्कारांनीच माणूस घडतो, मुक्ततेत माणूस तितका घडत नाही. नदी जेव्हा दोन काठांना बांधून वाहते तेव्हाच तिला नदी म्हणतात, नाहीतर ती नाहीशी फुल जाते, सगळ्या बाजूने तिचं पाणी खलास होऊन जाते. त्यामुळं आपल्या श्रद्धेच्या पायावर आपली समग्र शक्ती लावली ही खूप खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ही समग्र शक्ती वापरण्याला अडथळे यायला सुरुवात होण्याचा हा काळ आहे. 25 ते 35 कारण संसार सुरू होण्याच्या डेटात असतो किंवा सुरू झालेला असतो. संसाराची जी ओढ आहे ती ओढ खऱ्या अर्थाने बसायला सुरुवात होते. कोणाला पैशांची ओढ बसते, कोणाला घरून पत्नीची अथवा पती ओढ देतो की जरा घरात लक्ष घाला, अशा प्रकारे गोष्टी सुरू होऊ शकतात. ऑफिसमध्ये देखील मग अशी कोणीतरी म्हटलं तसं चांगला स्थिरावलेला असतो, त्यामुळं अजून अजून कार्यक्षमता दाखव, अजून अजून आउटपुट दे, याचा एक लकडा ऑफिसमध्ये देखील एक प्रकारे सुरू झालेला आहे. धंदा जर करत असेल तर तो धंदा देखील असा वाढण्याच्या स्थितीत असतो असं वाटतं. त्याच वेळेला जर असा आवरलं आणि परमार्थ वगैरे केला तर मग धंद्याचं काय होणार. खूप महत्वाची अशी ही जीवनदशा की ज्या जीवनदशेमध्ये पण हे जर समग्र प्रयत्न करण्याची कला एखाद्याला प्राप्त झाली तर तो ते समग्र प्रयत्न प्रत्येक बाबतीत करतो. स्वामीजी म्हणत असत की ज्या कामाला 10 मिनिटं लागतात ते काम 6 मिनिटात संपवणं आणि चांगलं संपवणं, क्षिप्रसारिता पटकन संपवणं आणि चांगलं संपवणं, अशा अशा प्रकारचे कोणत्या तरी गोष्टी उगीच काम झाल्यावर गप्पा गोष्टी काय चाललंय कसं चाललंय असं करत न बसणं, असं जर केलं तरच वेळ वाचवता येईल. म्हणून समग्र प्रयत्न जर उत्तम रीतीने केले तर वेळ काढता येतो आणि ते प्रयत्नही चांगले होतात, साधनेचे प्रयत्न देखील चांगले होतात. या समग्र प्रयत्नांमध्येच मुलांना वळण लावणं, मुलांना संस्कार देणं या गोष्टी सुरू होतात. जसं मित्र आणि कौस्तुभ मुलीच्या योगाने रात्री झोपताना 12 वाजता म्हटलं तरी जसं झोप आलेली असताना देखील याला मी समग्र प्रयत्न निश्चित म्हणेल. आपल्याला थोडस तरी ताणल्याखेरीज आपल्यामधूनच निष्पन्न होत नाही, थोडस तरी आपल्या स्वतःला ताणण्याची गरज आहे, स्ट्रेच करण्याची गरज आहे. कोण पोल व्हॉल्ट मध्ये स्वतःचेच मित्र वारंवार मोडणारा सर्जी बुक्का, तो प्रत्येक वेळेला स्वतःचेच विक्रम मोडू लागला. त्याचा विक्रम कोणी मोडण्याची गोष्ट तर अशक्यच होती, पण पोल व्हॉल्टच्या जम्प मध्ये प्रत्येक टुर्नामेंट मध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडून त्यांनी उच्चांक प्रस्थापित केले आणि अजून अबाधितच आहे. अशी जर थोडीशी विजिज्ञासू वृत्ती बाळगली तरच सगळीकडे झगडता येणं शक्य आहे. हे हा झगडण्याचा कालखंड आहे. या समग्र प्रयत्नामधून आश्चर्यकारक गोष्टी होतात. अतिशय सुंदर साधना या समग्र प्रयत्नातूनच होत. आमच्या वेळेला आता कॉम्प्युटर आले, मी जेव्हा बँकेत काम करत होतो आणि या वयोगटाच्या वेळेला तेव्हा सगळं हाताने करायला लागायचं. 2-2 हजार, 3-3 हजार अकाउंट्स, ते सगळे अकाउंट्स टॅली करणं, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, कॅशबॅक अकाउंट आपण तिथे असू दे, एवढ्या मोठ्या दर्जा घ्यायचा प्रत्येक लेजर उतरून काढायचे बॅलन्सेस आणि ते जुळले पाहिजेत. याच्यामध्ये सगळा नेहमीच जे रुटीन आहे त्याच्या ऐवजी जास्त वेळ कामाला बसण्याखेरीज पर्याय नसायचा. तेव्हा माझी अशी कल्पना की चिंचवडला असताना तर मी 7 लोकलनी जायचो आणि संध्याकाळी 8 लोकल नाही बसनी परत यायचो. म्हणजे परत घरी येईपर्यंत 9 आणि 7 लोकलनी जर जायचं असेल तर 6:30 घराबाहेर पडायला लागेल. मी स्वामीजींना म्हणलं की एवढा बनतो मी आणि रोज 1.5 ध्यान का होत नाही. रात्री झोपताना झोपेत देखील आपण बेडजा करतोय असं भास व्हायला लागलं. सारखं तेच डोळ्यासमोर फिरायला लागलं आणि ते दर 3 क्वार्टर एंड असायचा. तेव्हा स्वामीजी म्हणाले आता जे समोर आहे ते आहे, तू 10 ध्यानाला बस, पण 10 सगळी शक्ती लावून ध्यानाला बस. मला असं नको सांगू. साधकांनी असं नाही बोलायला पाहिजे की मला 1.5 ध्यानाला बसता येत नाही. तुला जेवढ्या वेळ बसता येतं तेवढ्या वेळात तू पूर्ण शक्ती लाव आणि बस. माझ्या असं लक्षात आलं किंवा अनुभवाला आलं की 10 ध्यान देखील खूप चांगलं होतं जर सगळी शक्ती लावली तर. मग प्रश्न पडला की 1.5 आपण काय करत होतो, तर पहिला कितीतरी वेळ बराच वेळ बसायचे म्हणून निवांतच चाललेला. असं लक्षात यायला लागलं याचा अर्थ 1.5 ध्यानाचे समग्र प्रयत्न होत नव्हता असा मी निष्कर्ष काढला. आणि क्वार्टर एंड जर दर 3 येत असेल आणि 15 असा कालखंड जात असेल तर उरलेला काळ जो आहे तो 1.5 ध्यान करत असताना पूर्ण झोकून देऊन जर ध्यान केलं तर 10 जे होतं मग 1.5 अधिक का नाही होणार. अशा अशा प्रकारचं समग्र प्रयत्न याचा अर्थ मी घेतो. सगळी शक्ती जर लावली गेली तर सगळीकडेच उपयोग होतो, सगळीकडेच प्रतिभा अधिक उत्तम होते. महात्माजी 10 वेळ असेल 2 मध्ये किंवा कोणी येऊन भेटून गेले आणि सभेला जायचं आहे याच्यामध्ये 15 वेळ असेल तर 10 हुकमी झोप घेत असेल तशी काय येत असेल. येते यायची 10 झोपायचे उठायचे ताजे तवाने व्हायचे आणि सभेच्या ठिकाणी जायचे. याच कारण समग्र प्रयत्न, त्यामुळं उत्तम थकवा, काळजी विरहित थकवा हा फार चांगला. आणि काळजी असेल आणि थकवा नाही शारीरिक अंगाने फार ही चांगली स्थिती नाही. आणि काळजी खूप आहे आणि शरीरही खूप दमत आहे तर मग झोपेचं काही खरं. म्हणून श्रद्धा अत्यंत श्रद्धेने आपण विकसित झालेल्या सद्गुरूंच्या ठिकाणी संत वचनाच्या ठिकाणी जर कशा पद्धतीने आपण राहिलो तर या वयोगटामध्ये असताना परमार्थ सुस्थिर देखील भरपूर होतो. हा संसार जो आहे, संसाराचा रेटा जो आहे सुरू होण्याचा काळ, तेव्हा जर स्थिर झाला तर मग नंतर जेव्हा मुलं आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि आपल्याला फार लक्ष घालायला लागत नाही अशी परिस्थिती तेव्हा चुकल्यासारखंच आहे. जर या काळात जमालं तर जमाल. या काळात ते एकट्या मी प्रयत्न केले असं नाही. या वयोगटामध्ये असताना सुश रोडवर सुनील दादा राहते बरं सुनील 25-35 2 लहान मुलं आणि त्यांची जी स्पार्क गाडी होती तेव्हा
त्याच्यावर त्या केंद्रात यायचं, कुठलंही केंद्र त्यांचं कधी चुकलं असं मला वाटत नाही. तर मार्केट यार्डला राहत असताना कोथरूडला जाऊन पंकज दादा प्रवचन करत असत, तिथे केंद्र घ्यायचं. धुमधार पाऊस असेल तर रेनकोट घालून बाहेर पडत होत, हाच असेल की नाही का 25 ते 35. त्यामुळं जर ठरवलं तर ज्या ज्या अडचणी या वयोगटात येतात त्या सगळ्या अडचणी आलेल्या असताना स्वामीजींचं विलक्षण प्रेम संपादन जे झालं ते याच काळात असं मला निश्चित होत. एकदा बोलून स्वामीजींनी आम्हाला असं सांगितलं, 90 साल होत, 90 साल होत याचा अर्थ मी 33 वर्षांचा होत. आणि ही मंडळी तर पिशीत होती. स्वामीजींनी आम्हाला सांगितलं की ते मुलं लहान आहेत आणि घरी अडचण आहे आणि ऑफिसमध्ये अशी अशी कामं आहेत, तुम्ही संसारातल्या 2 गोष्टी बाजूला ठेवा पण केंद्र नियमित तुमचं झालं पाहिजे आणि केंद्राची कामं व्हायला पाहिजे असं सांगितलं. तर आम्ही केली. ते म्हणाले मग हे करणार कोण? या अडचणी तर सगळ्यांनाच आहेत पण तुमच्याकडून ही गोष्ट होता का? त्यामुळे हा जो काळ आहे हा काळ 16 ते 25 या काळामध्ये भावनेचा आवेग जास्त असतो पण प्रॅक्टिकलिटीचा संबंध कमी आलेला कदाचित असू शकेल, जबाबदाऱ्या कमी अधिक असतील. पण या काळात तर जबाबदाऱ्या भरपूर येऊन पडतात. पण या काळात जर मी साधलं तरी मग खूपच साधल्याशिवाय राहत नाही. असा फार सुंदर काळ आहे ज्या काळातून आजचा कार्यक्रम ज्यांनी सादर केला, मात्र हा सगळ्यांकरताच आहे 16 ते 45. कारण आज काल जे 16 ते 25 मध्ये बोलत होते ते आज 25 पुढे गेल्यामुळं त्याच्यात बोलायला लागले असं मला इथं दिसलं. त्यामुळं हे तसे वयोगट काय थोड्या थोड्या याच्यात बदलणारे असे राहतात. याच न्यायाने काही जण 45 पुढे एक दिवस जातील की ज्यांना बॉर्डर लाईन वर असल्यामुळं 40 47 42 त्याला आपण या कार्यक्रमात आहोत असं वाटत. पण हे सर्वांकरता आहे, हे वयोगट नाही. 50 करताही हेच आहे, 55 करता देखील हेच आहे. तरच होऊ शकेल. ताप आलेला असताना अंबुराव महाराजांना जर उंदीकर महाराज म्हणाले की नेम राहिलाय मला काही सांगू नको, नेमाला बस, तर हे आपल्या सगळ्यांकरता लागू आहे. आणि तशा पद्धतीने खरंच आपण चालू तर तेजस्वी परमार्थ स्वामीजींनी जो डोळ्यासमोर धरला आणि तुमच्या सगळ्यांच्या रूपाने तो फळा फुलाला येणार अशी एक खात्री वाटायला लागलेली आहे तो आपल्या इथं खरंच निर्माण होईल आणि होणार असं मला वाटतं. तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न आणि स्वामीजींची कृपा यामुळे हे सर्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येवो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर दत्त.
काही निवेदन आहे हा कार्यक्रम 25 ते 35 वयोगटातील साधकांनी सादर केला. या साधकांची अशी इच्छा आहे की ह्या वयोगटातील साधकांची एक कॉन्टॅक्ट लिस्ट तयार करावी. यासाठी आज उपस्थित असलेल्या 25 ते 35 वयोगटातील साधकांनी कृपया आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हा द्यावा. ह्यासाठी ह्या हॉलमध्ये टीव्हीच्या समोर हे साधक बसलेले असतील. पुढील आठवड्यातील कार्यक्रमांविषयी सांगतो. पुढील रविवारपर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये फक्त बुधवार व गुरुवार संध्याकाळी केंद्राला सुट्टी आहे. बाकी सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. भूगाव श्री साधकाश्रम येथील एप्रिल महिन्याच्या शिबिराची नावनोंदणी चालू आहे. 22, 23, 24 एप्रिल या शिबिराच्या तारखा आहेत. इच्छुक साधकांनी सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी यांना भेटावे. आज आपण स्वामीजींना मनोमनच नमस्कार करणार आहोत. श्री निवेदन
आता एक सांगायचं. आता हे निवेदन झालं खूप चांगलं झालं. या वयोगटाच्या मंडळींची नावं नोंदली जातील. पण असा एक या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशी एक असं एक प्लॅनिंग करायचं मनामध्ये आहे की हा जो कार्यक्रम झाला 25 ते 35 वयोगटाचा, पुढचा 35 ते 45 वयोगटाचा असा कार्यक्रम होईल. आणि तो 2 महिन्यांनी, 1 महिना आड, म्हणजे 2 महिन्यांनी, म्हणजे मे महिन्यामध्ये. या मे महिन्यामध्ये कार्यक्रम होण्याच्या आधी या वयोगटाचं एक छोटंसं केंद्र पाऊन तासाचं असं, आणि इतर केंद्रांमध्ये न होता वेगळं असं घ्यावं, त्या केंद्राला मी उपस्थित राहणार आणि मग कार्यक्रम व्हावा. त्या त्या केंद्रामध्ये ठरेल किंवा मधून अधून या केंद्रामध्ये, म्हणजे वर्षातून मला वाटतं किती 3 वेळेला असं प्रत्येक वयोगटाचं केंद्र होईल. बरोबर 3 वेळेला, हा 6 वेळेला प्रत्येकाचं 2 वेळेला होईल का? 2 वेळेला. तर वर्षातून 2 वेळा हे वयोगट केंद्र म्हणून उपस्थित राहतील आणि माझ्याबरोबर उपस्थित राहतील. केंद्राला सुट्टी असणारा जो वार आहे, सोमवार अथवा मंगळवार, या वारी हे एकत्रीकरण होईल त्या वयोगटापुरतं. म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या आधी असं एकदा त्या वयोगटांनी एकत्र यायचं आणि त्या वयोगटातून हा कार्यक्रम ठरला जावा. नाहीतर कोणीतरी ठरवतो, एक नावं आठवली जातात, यांना यांना घ्या असं होतं आणि तो कार्यक्रम होतो त्या वयोगटाच्या मंडळींना पत्ताच लागत नाही कधी कार्यक्रम ठरला, कोणी केला, ते न होता 16 ते 25 या वयोगटाचा जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा त्या कार्यक्रमाचं एक केंद्र त्याच्या आधी त्या वयोगटाचं असं इथे होईल गणेशपुरममध्ये असं आपण करू. त्याचे संयोजक देखील त्या केंद्रामध्ये येतील आणि 2 महिने अंतर असल्यामुळं योग्य आधी असं आता 35 ते 45 या वयोगटाचं केंद्र एप्रिलमध्ये व्हावं, मे मध्ये काय ते झाल्यानंतर मग 16 ते 25 वयोगटाचा कार्यक्रम जो असेल त्याचा एक कार्यक्रम केंद्र म्हणून माझ्याबरोबर आणि मग पुढच्या महिन्यात कार्यक्रम असं असं त्याला एक स्वरूप आपण प्राप्त करून देऊ. म्हणजे 16 ते 25 वयोगटाचा कार्यक्रम हा संयोजकांबरोबरच त्या वयोगटातून देखील आपोआप निर्माण होईल 25 ते 35 देखील. तर आता त्या पद्धतीने तुम्ही तयारीला लागा. मला माझ्याशी बोलून ठरवून कोणता दिवस आपण हे करायचा, त्या मंडळींना तुमच्या काय मेल गेल्या पाहिजेत किंवा फोन गेले पाहिजेत आणि त्या दिवशी किंवा निवेदनही केंद्रात करू आणि त्या वयोगटाचा एक विशेष केंद्र म्हणून आधी आपण घेत राहू. असं वाटतं श्रीकांत, असं असं जेव्हा होईल तेव्हा त्याला अजून चांगलं ऑर्गनाइज असं स्वरूप अजून आणावं असं जे वाटतं त्याकरता.